चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज 3 ऑक्टोबर 2020। डोमेस्टिक मार्केट, आज बाजार शांत होता। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 व्यापार 3240 रुपये ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3250 रुपये ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 व्यापार 3300 ते 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेश M30 व्यापार 3250 रुपये ते 3260 रुपये होता। गुजरात M30 व्यापार 3241 ते 3271 रुपये प्रति क्विंटल राहिला। तामिळनाडूमध्ये S30 व्यापार 3325 रुपये ते 3400 रुपये होता, तर M30 व्यापार 3450 रुपये राहिला। वरील सर्व दर GST वगळता आहेत।